नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयच्यान 3 दिसांच्या ओडिशाचे भोंवडेर आसात. भुवनेश्वरांत जावपी पुलीस महासंचालक आनी पुलीस महानिरीक्षक हांच्या अखिल भारतीय परिषदेक ते फाल्यां हाजीर रावतले. ओडिशांत पयलेच फावट ही कार्यावळ घडोवन हाडल्या. ओडिशातल्या भुवनेश्वर हांगा आयोजित अखिल भारतीय महासंचालक आनी पुलीस महानिरीक्षकांच्या परिषदेचे उक्तावण केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी आयज केले. लोकसेवा भवनाच्या कन्व्हेन्शन सभाघरांत हे संमेलन 3 दीस चलतले. या परिषदेक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, केंद्रीय गृह सचिव, सगळ्या राज्यांचे आनी केंद्र शासित प्रदेशाचे पुलीस महासंचालक, तशेंच सीआरपीएफ, एनएसजी, इंटेलिजन्स ब्युरो आनी एसपीजीचे मुखेली हाजीर रावतले. परिषदेच्या एजेंडान अंतर्गत सुरक्षा, नवे गुन्यांवकारी कायदे, किनारी सुरक्षा, सायबर गुन्हे, माओवाद्यांचो धोको आनी कृत्रीम बुद्धिमत्ता आनी ड्रोनासारख्या तंत्रज्ञानाक लागून तयार जावपी आव्हानां ह्या विशयाचेर चर्चा जातली. ह्या चर्चेन आतंकवादा आडची रणनीती लेगीत मांडप अपेक्षीत आसा. खासा सेवेखातीर राष्ट्रपती पुलीस पदक ह्या वेळार भेटयतले. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनाची मोख देशातली भलायकी सेवा वितरण आनी भौशीक भलायकीच्यो मुळाव्यो सुविधा घटमूट करपाची आसा, अशें भलायकी मंत्री जय प्रकाश नड्डा हांणी म्हटला. आयज ते लोकसभेन उलयताले. मुळावी, दुय्यम आनी तिसऱ्या श्रेणींतल्या भलायकी सेवांखातीर दर्जेदार सेवा प्रदान करप हो ह्या कार्यावळीचो हेत आसा, अशें मंत्री नड्डा हांणी सांगला. ब्लॉक पांवड्यार 3,300 भौशीक भलायकी युनिट्स, 730 एकात्मिक भौशीक भलायकी लॅब आनी 602 अतिदक्षता विभागांची स्थापणूक करपाचो हेत आसा, अशें तांणी मुखार सांगलें. आयुष्यमान भारत भलायकी सुविधा अभियान ही केंद्र पुरस्कृत येवजण आसून 64,000 कोटी परस अधिक खर्चाची तरतूद हे येवजणे खातीर केल्ली आसा, अशें तांणी मुखार सांगलें. संसदेच्या शियाळ्या अधिवेशनात लाच प्रकरण आणि हेर प्रश्नांचेर विरोधी पक्षांनी बोवाळ घालपाक लागिल्ल्यान संसदेच्या दोन्ही सभाघरांचे कामकाज शेगीत 4 दिसा स्थगीत झाले. आयज सकाळी राज्यसभेचे कामकाज सुरू जायत सावन एका मुखेल वेपारी समूहाच्या लाच प्रकरणाचेर विरोधी पक्षाच्या वांगड्यांनी बोवाळ सुरू केलो. विरोधी पक्षांनी निर्माण केल्ल्या बोवाळाक लागून राज्यसभेचे कामकाज अपेक्षेप्रमाण चलनाशिल्ल्यान राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड हांणी नाखोशी उक्तायली. राज्यसभेचे काम थांबला आनी सामान्य लोकांच्या समस्यांकडेन दुर्लक्ष जाता अशी नाखोशी उक्तायतना धनखड हांणी ह्या दिसा खातीरचे कामकाज स्थगीत केले. राज्यसभेचे फुडले अधिवेशन 2 डिसेंबराक जातले. काँग्रेस, डीएमके आनी समाजवादी पक्षाचे खासदार लोकसभा सुरू जाले उपरांत घोषणा दिवपाक लागले. ह्याच बोवाळांत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी प्रश्नजाप सत्र चालू दवरले, पूण विरोधी वांगड्यांनी हाची पर्वा केली नात. हे खातीर बिर्ला हांणी लोकसभा पयली दनपरां 12 मेरेन आनी उपरांत उरिल्लो दीस स्थगीत केली. देशाच्या कपडो उद्योगांत बायलांचो सहभाग अधोरेखीत करपा सारको वाडला, अशें कपडो उद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गरिटा हांणी आयज नवी दिल्लीन एका पत्रकार परिशदेन सांगले. सरकाराच्या समर्थ येवजणे खाला 6 लाख बायलां लावार्थ्यांक प्रशिक्षण दिलां. ही येवजण कपडो उद्योग सहयोगावरवी रोजगार आनी उदरगती ह्या उद्देशान चलयतात. कपडो उद्योग मंत्रालयाच्या एकूण लावार्थ्या पैकी 88% बायलां लावार्थी आसात, अशी माहिती मंत्री मार्गरिटा हांणी दिली. समाजातल्या सगळ्या घटकांक मुखेल प्रवाहान हाडपा खातीर आनी तांकां सक्षम करपा खातीर सरकाराचे यत्न सुरू आसात, हाचेर मंत्री मार्गरिटा हांणी उजवाड घातलो. वेगवेगळ्या देशाच्या ताब्यान आशिल्ल्या भारतीय नुस्तेमार लोकांची सुटका करपा खातीर केंद्र सरकारान संबंधित देशाकडेन चर्चा करपाक सुरवात केल्या. विदेश वेव्हार राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंग हांणी आयज लोकसभेन दिल्ल्या माहिती प्रमाण पाकिस्तानाच्या ताब्यान 211, श्रीलंकेच्या ताब्यान 141 आनी 95 नुस्तेमार बांगलादेशाच्या ताब्यान आसात. देशाची दर्यातली सीम हुपून दुसऱ्या देशाच्या सिमेन गेल्ले हे नुस्तेमार आसात. 1,172 नुस्तेमार बोटी पाकिस्तानाच्या ताब्यान आसात, जाल्यार 198 श्रीलंकेच्या आनी 6 बांगलादेशाच्या ताब्यान आसात. बहरीन हांगा 37 भारतीय मच्छीमार आसात. सौदी अरेबियान 25 आनी कतार हांगा 4 नुस्तेमार लोक आडकून आसात. ह्या सगळ्यांची सुटका करपाचे यत्न सध्या सरकारान सुरू केल्यात, अशें तांणी मुखार सांगले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.